लड़ाई तो होगी कपल्स में, अगर समीर हवा का झोंका छोड़ने वाला अगर कोई होगा एक तो।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर महक तुमच्या सोबत आहे आणि सुरत मध्ये आपल्या भारतातलं सगळ्यात पहिलं वहिलं ह्या प्रकारचं कॉम्पिटिशन होणार आहे, जो सगळ्यात जोरात फार्ट करेल ना त्याला बक्षीस सुद्धा मिळणार आहे। असंच वियर्ड प्रकारचं जे काही कॉम्पिटिशन आहे ते तिकडे होणार आहे 22 तारखेला। पण तुमच्या आसपास सुद्धा असं कोणी आहे का समीर हवा का झोंका वाल?
आता समजा आपल्याला म्हणजे होत असेल गॅसेस आणि आपण म्हणजे कुठं असं बाहेर पब्लिक प्लेस मध्ये आहोत, तर म्हणजे आपल्याला असं वेगळंच होते ना, पोट खराब झाले।
मग तुझ्या ओळखीमध्ये असं कोणी आहे का की जे अगदीच असं छान पैकी निवांत कार्यक्रम करत असत?
खरं सांगितलं तर म्हणजे माझं काकाच आहे जो की म्हणजे घरी करत असतो कार्यक्रम।
अच्छा, असं निवांतपणे कार्यक्रम करतो। मग तुम्ही हसता त्यांना की काय म्हणता तुम्ही?
काही नाही म्हणता, अरे पोट दुखले गॅसच आले तर जाऊन ये एकदा, नाहीतर एक काही पोट दुखले गोळी घ्या, ऐकत नाही त्यांना, कार्यक्रम करतच असतो
आरामात, कार्यक्रम सुरू असतो चार चौघात। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर जब से ये टॉपिक निकला है ना, तब से मैं तो बस हसे जा रही हूँ। कारण की काय ना, म्हणजे ती कितीही नॅचरल प्रोसिजर असती, कितीही काही असलं तरी सुद्धा आवाज ऐकला की आपल्या चेहऱ्यावरती स्माइल येते म्हणजे येतेच। ऐसा करने वाला अगर आपके आसपास कोई हो ना जो बहुत ज्यादा इरिटेट करता है ऐसा करके, तो बताइए मुझे 9607007935 डायल कर। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर बातें जारी है हमारी MH935 में। स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।